प्रभूचे मार्ग ठाण लागण्याच्या पलीकडले आहेत, नाही का? अद्भुत प्रभू, त्याच्यावर विश्वास ठेवणे किती मधुर आहे. आज रात्री आपल्याला एक अद्भुत व अलभ्य समय मिळाला आहे, यात काय शंका? काही क्षणापूर्वी सिस्टर गर्डीच्या कंठातून गायलेले अमळ धीर धरा, फक्त एकच तास थांबा, याचे मधुर स्वर आपण ऐकले. माझ्या लहानच्या चर्चच्या स्मृतींना उजळा मिळाला. इतर सर्व सोडून मिशनच्या सेवा क्षेत्रात पदार्पण केले तो हा समय आहे. चर्चच्या कमानीवर प्रथम परमेश्वराला शोधा हे वचन लिहिलेले मी पाहू लागलो. मला आठवतं की हे वचन सॅम डेव्हिसननी 25 वर्षापूर्वी लिहिलेले होते. दुसऱ्या बाजूला मला वाटतं आपण अनंत काळ कुठे घालवणार हा लेख होता. विचार करा, याच ठिकाणी विहिरीच्या काठावरील स्त्री व सिंहाच्या गुहेतील दानियल ही दृश्य होती. बाप रे, त्यानंतर कितीतरी घडामोडी झाल्या. आज संध्याकाळी 5:00 सुमारास सुमारे 30 ते 40 मैलावरील गावातून मला तांतडीचं बोलावणं आलं. माझा परमप्रिय मित्र जॉन कार्टर याची आई मृत्यूशय्येवर पडली होती. मी जाईपर्यंत तिथे पुष्कळ पाळक होते हे मला ठाऊक होते. एडिथची प्रकृती पण ठीक नव्हती. आम्ही तेथे असतानाच प्रभू परमेश्वराने तेथे पदार्पण केलं. सिस्टर कार्टर मृत्यूपासून बरीच दूर होती, म्हणून मी फार आभारी होतो. आता लवकरच प्रभू भोजनाची वेळ येत होती. मला वाटते 12 ते असावे. प्रभू भोजनाचा समय कोणता ठेवलेला आहे? कोणत्याही वेळी. आज प्रभूभोजन घेणारे किती जण आहेत त्यांनी हात वर करावा. वा, फारच छान. मला फक्त 2-4 शब्द बोलावेसे वाटतात. मी घड्याळ इथे ठेवतो. बहुतेक 10 ते 15 मिनिटे आपण प्रभूभोजनाचा आरंभ करणार आहोत. तुम्ही प्रभूवर प्रीती करता का? आमेन. तुम्हाला फारच मोठा प्रसंग मिळाला, नाही का? खूप लांबून ओहिओहून येणारे ब्रदर थॉमस किड व सिस्टर इथे नाहीत ना? मला वाटतं ते येत असावेत. फार छान. मला वाटतं टेपवर असेल, मी आणतो. ते सहजासहजी हाय गय करणार नाहीत. दोघी 100 घरातली आहेत. अशी माणसे पाहण्यात मला किती उत्तेजन मिळतं. मी पण वयस्कर आहे. माझा जन्म होण्यापूर्वी ते सुवार्ता सांगत होते. आणि पहा, मी पण वयस्कर आहे. हे लोक बाहेर पडतील व त्यांना नीट आवाज काढता येत नसेल तर ते टेप रेकॉर्डर घेऊन दवाखान्यातून व घरोघर जातात. किती उत्तम आहे. आमेन. मला त्यांच्यामुळे व येथे उपासनेस आलेल्या सर्वांबद्दल फार आनंद होतो. लक्षात ठेवा, आम्ही आता जाहीर करतो. प्रभूची इच्छा असल्यास चर्च संपल्यानंतर जाहीर करतो. मला वाटते 10 फेब्रुवारीला ते असावे. प्रभू करेल तर प्रकटीकरणातील 7 चिक्क्यांवर निदान 10 ते 15 दिवस तरी घ्यावे लागतील. आसपासच्या घरातून येणाऱ्या लोकांसाठी आम्ही कार्ड पाठवण्याची व्यवस्था करू. त्यांना यावेसे वाटते की नाही हे ठरवण्यासाठी त्यांना पुष्कळ वेळ दिला जाईल. अर्थात तुम्ही येथे आलात तर आम्हाला फारच आनंद होईल. आपण 7 मंडळांची युगी यावर बोलताना प्रभूचे अस्तित्व जाणवले, तसेच त्याच्या अस्तित्वाचे दर्शन आम्हाला आताही मिळेल. तुम्हाला इतर कोणासाठी प्रार्थना करणे असावे तरी पण तुम्ही माझी आठवण काढता, कारण मला त्याची गरज आहे. आता माझी मलाच लाज वाटते की आरंभ करण्यापूर्वी मी तुमची 5-10 मिनिटे घेत आहे, पण आपण क्षणभर मस्तके लवूया.
लॉर्ड जीसस,
प्रभू येशू, एक दिवस हा आमचा लढा संपेल तेव्हा प्रार्थना करण्यासाठी आजारी माणसंच राहणार नाही किंवा पश्चाताप करण्यासाठी पापही उरणार नाही. परंतु हे पित्या, हा दिवस आहे तोपर्यंत, प्रकाश आहे तोपर्यंत आम्हाला काम करू दे, कारण अशी वेळ येत आहे की कोणी काम करू शकणार नाही. प्रभू आता थोडाच वेळ दे. मी ते नाही केले तर मला वाईट वाटेल. मी हे वर्ष संपण्यापूर्वी आणखी काही बोललो नाही तर माझे मला वाईट वाटेल. ज्या लोकांना उत्तेजन मिळेल असे मी बोलावे अशी मी प्रार्थना करतो. प्रभू भोजनामध्ये सामर्थ्य आहे याची जाणीव आम्ही इथून जाण्यापूर्वी व्हावी अशी मी प्रार्थना करतो. इस्रायलांनी पहिले प्रभूभोजन मिसर देशात घेतले व त्यांचे जोडे सुद्धा फाटता न फाटता ते 40 वर्षे चालत राहिले. त्यांचे कपडे पण जीर्ण झाले नाहीत. ते अरण्यातून बाहेर पडले तेव्हा 20 लाखांपैकी कोणीही दुर्बळ असा राहिलाच नाही. प्रभू, आज आम्ही या घटकेला पोहोचत असताना आम्हाला ते आठवू दे. येशूच्या नामात आम्ही मागतो, आमेन. मी काय बोलणार ते मी लिहून ठेवले आहे व त्या सर्वांवर आज दुपारी मी बोललो तर आपण पहाटे 5 वाजेपर्यंत इथेच राहू. परंतु मला काही शब्द वाचायचे आहेत. धन्यवाद. एफिसकरांच्या 6व्या अध्यायातून 12वे वचन वाचून काढू म्हणजे थोडा धीर ये. कारण आपले झगडणे रक्त मांसाबरोबर नव्हे तर सत्तांबरोबर, अधिकाऱ्यांबरोबर, सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपतींबरोबर, आकाशातल्या दुरात्म्यांबरोबर आहे. आकाशातील दुरात्म्याबरोबर 10-15 मिनिटे याच्यावर बोलावं असं मला वाटतं. याच्या संबंधात म्हणण्यापेक्षा मला स्पर्धात्मक युद्ध असेच म्हणावेसे वाटते. स्पर्धा म्हणजे शक्तीची परीक्षा. ज्या ठिकाणी शक्तीची कसोटी होती, रेड इंडियन लोक विस्तव पेटवून मध्ये ठेवत असत. दोरीच्या एका टोकाला काही माणसे व दुसऱ्या टोकाला काही माणसे, त्याला रस्सी खेच म्हणतात. शक्तीची परीक्षा स्पर्धा ठरणाऱ्या बाजूला विस्तवातून पार करून ओढले जाते. याच्यावर आधारित अशा अनेक गोष्टी म्हणजे स्पर्धा यावर काही क्षण आपण पाहू शकतो. परंतु सर्वात मोठी स्पर्धा आहे त्यावरच काही क्षण मी बोलणार आहे. या स्पर्धेमधील प्रतिस्पर्धी म्हणजे ख्रिस्ताची मंडळी व सैतान. सैतानाची प्रचंड शक्ती असलेली देवाची मोठी शक्ती यावर आपण बोलणार आहोत. ही महान स्पर्धा अनेक वर्षापासून चालत आली आहे. त्याचा आरंभ स्वर्गात झाला व सैतानाला लाथ मारून पृथ्वीवर टाकले गेले. नंतर तो देवाच्या लोकांचा शत्रू बनला. तेव्हापासून त्याने आपले सर्व बळ व कारवाया याद्वारे देवाच्या लोकांना विस्तवात ओढण्याचा किंवा त्याच्या अग्नीत ओढण्याचा प्रयत्न तो करीत आहे. पण सर्वात शक्ती कोणाला आहे हे आपण जाणतो, देवालाच. सैतानाबरोबर झगडण्यासाठी देवाने त्याच्या लोकांना सर्वोत्कृष्ट वस्तू दिली आहे व ती आहे देवाचा शब्द. शब्द देव आहे तेव्हा देवापेक्षा जास्त बलवान कोण असू शकणार? यास्तव शब्द देव आहे व तोच आपले सामर्थ्य बनतो. मधील परमेश्वर ही शक्ती आहे जी सैतानाला त्यानेच निर्माण केलेल्या अग्नीत ओढते व ही खेचाखेची चालतच आहे. मार्क 16 मध्ये येशूच म्हणाला की माझ्या नावाने ते भूते काढतील. लोकांमध्ये एक जुनी म्हण आहे. जुनी म्हण आहे मला माहित आहे. ही म्हण तर फारशी जुनी नाही. त्या खेतांवर आज लोक विश्वास ठेवित नाहीत. पण माझ्या मते आपल्याला जर काही करणं असेल तर ते म्हणजे शत्रू कोण हे आपण जाणलंच पाहिजे. या शत्रूशी आपल्याला सामना करणे आहे व त्याच्याशी 2 हात करण्यासाठी त्याला ओळखून युद्धाचे प्रशिक्षण घेणे अतिशय आवश्यक आहे. त्याच्याशी युद्ध करण्यासाठी त्याला सामोरे होणेच आहे. म्हणून तो शत्रू कोण, त्याचे साथीदार कोण, त्याचे बळ किती याचा अंदाज घेऊन युद्ध प्रशिक्षण घ्यावेच लागेल. एक गोष्ट मात्र स्पष्टपणे सत्य आहे की त्याला तोंड द्यावेच लागेल. म्हणून युद्धशास्त्र याचं प्रशिक्षण घ्या. हे युद्ध प्रशिक्षण म्हणजे एखाद्या मुष्टियोद्ध्यासारखं आहे. रिंगणामध्ये ज्या शत्रू बरोबर त्याला झुंज द्यावायची आहे. चांगला योद्धा प्रतिस्पर्ध्याला ओळखून त्याचा बारकाईने अभ्यास करतो. त्याच्या खुब्या, त्याची व्यंगे, तो कुठे कसा लढतो याचा अभ्यास करीत असतो. तो पुढे झेप घेतो, मागे अंग टाकतो, डावखोर आहे का उजवा हात वापरतो वगैरे वगैरे. तो त्याचा सूक्ष्म अभ्यास करतो. तो जर प्रवीण योद्धा आहे, चलाख आहे, तर तो प्रतिस्पर्ध्यावर त्याच्याच पद्धतीने हल्ला करतो. कारण रिंगणात उतरल्यानंतर शत्रूची सर्व वर्मस्थाने त्याला माहीत असतात. मला वाटते ख्रिस्ती माणसासाठी असे करणे चांगले आहे. अगदी बरोबर. प्रशिक्षणाला आरंभ करायचा असेल तर योहान 3:16 या सुवर्ण वचनाने तो करा. यानेच आरंभ करा म्हणजे तुम्ही रिंगणामध्ये उतरू शकाल. नंतर चितपट करणाऱ्या 4 दोषांचा अभ्यास करा. कारण त्यांचाच उपयोग तुम्हाला करावा लागेल हे सर्वांना माहीत आहे. तुमच्या शत्रूला चितपट करण्याचे प्रशिक्षण तुम्हाला घ्यावेच लागेल. परमेश्वर यासाठी त्याच्या शब्दाचाच वापर करीत असतो. शत्रूचा पाडाव करण्यासाठी परमेश्वर त्याच्या शब्दाचाच वापर करतो हे ध्यानात ठेवले पाहिजे. शत्रूचा पराभव करण्यासाठी याशिवाय अन्य काही हत्यार असते तर ते देवाने दिलेच असते. हेच मी नेहमी म्हणत आलो आहे. देवाने निर्णय घेतला की तो सर्वोत्तमच असतो. निर्णय बदलावे याची त्याला गरजच नसते. आपल्या लोकांना एदेन बागेत शत्रूशी झुंजण्यासाठी प्रथम निर्णय परमेश्वराने जो घेतला तो म्हणजे त्याचा शब्दच. देवाच्या शब्दाने ते वेष्टित झाले होते. आपला शब्दाविषयी पवित्रता काय आहे याचाही आढावा आपला शत्रू घेणारच. हवेला गाठेपर्यंत सैतानाने हा आढावा घेऊन अभ्यास पूर्णपणे केला होता. तिच्या बरोबर सामना करण्याचा उत्कृष्ट पवित्रा म्हणजे तिला शब्दातच चकवणे हीच सैतानाची युद्धनीती होती. देवाच्या वचनाबाबत बुद्धिवाद करणे कधीच नसावे तर फक्त विश्वास ठेवणे हेच. शब्दाचे स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न करू नका. त्यावर तर्क वितर्क लढवू नका. देवाबाबत तर्क वितर्क काढताच घेत नाही. म्हणून देव हाच शब्द आहे व तो फक्त विश्वास ठेवण्यासाठीच आहे. शब्दाचा स्वीकार करणे हेच आपले सामर्थ्य आहे. सर्वांनाच ठाऊक आहे की योग्य जमिनीतील बी त्याच्याच प्रकारची उत्पत्ती करीत असते. आम्ही मात्र घ्यावा तो देवाचा शब्दच. हवेने देवाचा शब्द जेव्हा सैताना पुढे ठेवला ती त्याच्याशी बुद्धिवाद करू लागली. देव म्हणाला तू त्याच्यातील काही खाऊ नकोस कारण ज्या दिवशी तू खाशील त्या दिवशी आम्ही मरू. सैतानही तिच्याशी असंमत झाला नाही. तो म्हणाला हो अगदी बरोबर आहे. पण तो तिला म्हणाला पण हे पहा तुला काहीतरी प्रकाश असा हवाच ना. देव बोलला त्यापेक्षा काहीतरी वेगळे असे असायलाच पाहिजे. म्हणजे तू जर हे करशील तर तुम्ही थोडे हुशार व्हाल, तुमचे डोळे उघडतील इतके. पण ती म्हणाली देव म्हणाला की आम्ही मरू. अर्थात हे अगदी खरं आहे. पण प्रत्यक्षात जे होईल ते मात्र आहे की तुम्ही मरणारच नाही. पण देव म्हणाला तुम्ही मराल बस एवढेच. इथेच ती महान रस्सी खेस संपली आणि त्यामुळे सर्व मानवजात मरणात ओढली गेली. कारण काय की हवेने देवाच्या वचनाविरुद्ध झालेल्या बुद्धिवादाकडे कान दिला. किती लज्जास्पद गोष्ट. पण हे सर्व घडून आलेच. परंतु आपण मात्र सुरक्षित राहिलो आहोत कारण हे जोडाण झाले ते ख्रिस्त येशू मधूनच झाले हे आपण जाणतोच. देवाने आपल्याला सर्वोत्तम असे रक्षण साधन दिले ते म्हणजे केवळ त्याच्या वचनावर विश्वास ठेवणे. तुम्हाला ठाऊक आहे की आजही असे लोक आहेत की जे मानतात की सैतान असं कोणी नाहीच. त्यांचे म्हणणे की हा एक साधा विचार आहे असे विश्वास धरतात. काही लोकांचं म्हणणं तर असं आहे की पवित्र आत्मा म्हणजे सुविचार व सैतान म्हणजे कुविचार. पण तुम्ही नीट पाहाल की ज्यावेळी बायबल पवित्र आत्म्याविषयी बोलते त्यावेळी प्रभू म्हणाला ज्यावेळी तो पवित्र आत्मा येईल तो हे वैयक्तिक सर्वनाम आहे. पाहिलं म्हणून तो म्हणजे व्यक्ती आहे आणि सैतान सुद्धा व्यक्ती आहे. पिशाचे पण व्यक्ती आहेत. ही भूते पिशाचे आहेत व ती अनेक मार्गांनी येत असतात. पण लोक म्हणतात की ही एक जुनाट विचारसरणी आहे. एक मनुष्य काही दिवसापूर्वी माझ्याबरोबर उज्जत घालीत होता व मला म्हणाला तुम्ही काय करीतात हे माहित आहे का. तुम्ही त्यांच्या मनाला काहीतरी विचार करण्याची चालना देत असता. म्हणजे विचारामध्ये काहीसा बदल एवढेच. असाच एक माणूस मला भेटला ज्यांना पवित्र साधू म्हणतात. त्या ठिकाणी मला वाटते की आतापर्यंतच्या सभांपेक्षा सर्वात जास्त श्रोते जमले होते, जवळजवळ 5 लाख असावेत. मला आत्म्याच्या सहाय्याने पारख करता आली. पवित्र आत्मा लोकांना त्यांना बोलावीत असल्याचे ते पाहत होते. श्रोत्यांमध्ये तो त्यांना निरनिराळ्या गोष्टी सांगत होता. त्यांचे विचार मी जाणले. ते राजे महाराजे व पवित्र संत होते. ते म्हणू लागले, हा ग्रस्त तर आमची मनेच जाणत आहे. काही काळाने सुमारे 5 ते 6 जण प्रार्थनेच्या रांगेमधून जाऊ लागले. एवढ्यात एक आंधळा मनुष्य आला. तो पूर्ण आंधळा होता. त्याचे डोळे माझ्या शर्ट प्रमाणे एकदम पांढरे शुभ्र होते. मी म्हणालो, हा पहा आंधळा मनुष्य, तो आंधळा आहे हे सर्वांनाच दिसू शकते. मी म्हणालो, मला जमलंच तर मी याला सहाय्य करू शकेन, पण मी ते करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे फक्त दान हेच आहे. कदाचित त्याने काहीतरी केले असावे. देवाला जर माहीत आहे की याने काय केले होते व तो काय करणार होता हे निश्चितच जाणू शकेल. त्याच्याकडे पाहून मी म्हणालो, हा सूर्याचा उपासक आहे, तो 20 वर्षापासून आंधळा आहे. माझे भाषांतर करणारा म्हणाला, होय हे अगदी बरोबर आहे. मी म्हणालो, तो विवाहित इसम आहे, त्याची बायको जराशी बुटकी आहे, त्याला 2 मुलगे आहेत, 1 7 वर्षाचा व दुसरा 9 वर्षाचा. हे अगदी अचूकपणे बरोबर होते. त्यांची नावे पण सांगितली. नंतर श्रोत्यामधून एक आवाज आला, एक लाट उसळली. मनोवैज्ञानिकाने मनातले विचार सांगावेत, त्यातला हा प्रकार आहे, हे मानसिक आहे. मग मी विचार केला, प्रभो तू जर मला सहाय्य केलेस तर, प्रभु मला तुझे सहाय्य हवं आहे. याला टेलिपथी मध्ये काढत आहेत, पण तसे नाही प्रभु, तुला ठाऊक आहे की हे तसं नाही. तरीही प्रभू येशू म्हणाला होता की पित्याने दाखवल्याशिवाय त्याने काहीच केलं नाही. नंतर त्या माणसाला पाहण्यासाठी त्या बाजूला वळलो, तेव्हा त्याला मी दृष्टांतामध्ये पाहिले. त्याला माझ्यासारखे पाहणारे डोळे मिळालेले होते. मी पाहिले, मी विचार केला, हीच वेळ आहे. मी म्हणालो, हा मनुष्य सूर्याचा उपासक आहे आणि त्याला अंधत्व आले आहे. मी म्हणालो, हे पहा मुसलमान काजी असावेत. हे पहा मुसलमान काजी या पंथाचे धर्मगुरु आहेत. जैन व इतर पंथांचे धर्म आहेत, बुद्धिस्ट. या माणसाला काय पाहिजे आहे, त्याला त्याची दृष्टी हवी आहे की याने उत्पन्न करणाऱ्या देवाऐवजी उत्पन्न केलेल्या वस्तूंची उपासना केली. माझा पण असाच विश्वास आहे, तरी आज आपण इथे बसलो आहोत. मी म्हणालो, आज जैन मंदिरामध्ये माझा सत्कार झाला. त्या ठिकाणी 17 निरनिराळ्या धर्मांकडून माझी मुलाखत होणार होती. त्यातील झाडून सर्वजण ख्रिस्त विरोधी होते, अगदी प्रत्येक जण. मी म्हणालो, आपणापैकी पुष्कळ जण तिथे होतात. जर ख्रिस्त चुकीचा आहे तर या माणसाला योग्य काहीतरी पाहिजे होते. ही गोष्ट खरी आहे की उत्पन्न करत्या परमेश्वराने सर्व विश्व निर्माण केले. तोच एकटा असा आहे की तो या माणसाला त्याची दृष्टी परत देऊ शकतो. हे अगदी वाजवी आहे. नंतर मी म्हणालो की तुमच्यापैकी कोणीही इस्लाम हा एक मार्गदर्शक धर्म आहे. मुसलमान काजी येऊन त्याने जर या माणसाला दृष्टी दिली तर मी इस्लाम धर्माला अनुसरेन. बुद्ध धर्मीय धर्मगुरूने पुढे येऊन त्याला दृष्टी द्यावी, पण ज्या देवाने त्याला उत्पन्न केले त्यालाच हे करू दे. तो देव कुणाचा व कुठेतरी असलाच पाहिजे, कारण निर्मिती ही निर्माण करता असल्याशिवाय होऊ शकत नाही. या माणसाच्या डोळ्यामध्ये दृष्टी घालणाराच या ठिकाणी असायला पाहिजे. सूर्याकडे पाहिल्याने मी सरळ स्वर्गात जाईन म्हणून हा 20 वर्षे सूर्याकडे पाहत राहिला व सतत वाट पाहिल्याने तो आंधळा झाला. हे त्याने अज्ञानामुळे केलं होतं. मी म्हणालो, बुद्ध धर्म गुरु यासाठी काय करू शकतो? तुम्ही फक्त त्याच्या विचारसरणीत फरक घडवून आणाल. तुम्ही म्हणाल, हा चुकला आहे, इतकेच. ते आपल्या मृत पूर्वजांची उपासना करतात. तुम्ही म्हणाल की तो चुकीचे करतो, पण तुम्ही काय कराल? तुम्ही त्याची विचारसरणी बदलाल का? मी म्हणालो, मुसलमान काय करेल, त्याची विचारसरणी बदलेल एवढेच. शिया पंथीय जैन धर्मी वगैरे आपली विचारसरणी बदलतील. मी म्हणालो, अमेरिकेमध्ये असंच आहे. मेथोडिस्टांना वाटते सर्व बॅप्टिस्टांनी मेथोडिस्ट व्हावे, पेंटिकॉस्टल सर्व मेथोडिस्टांना घेतील व त्यांना पेंटिकॉस्टल बनवतील. याला म्हणतात विचारसरणीतील बदल. पण आम्ही तसा विचार करीत नाही. आम्ही जे काय बोलत आहोत ते जो उत्पन्न करता देव आहे त्याच्याविषयी. मी म्हणालो तो जर उत्पन्न करता असेल तर तो बोलूही शकेल हे निश्चित. मी दृष्टांतामध्ये जे पाहिले तो दृष्टांत नसता तर मी तसे बोललो नसतो कधीच नाही. मी म्हणालो कोणी परमेश्वर असेल तर तोच याला दृष्टी देऊ शकेल. आता मी कोणत्याही याजकाला किंवा राजाला आव्हान देतो किंवा कोणी पवित्र पुरुष असो त्यांना मी आव्हान देतो की त्यांनी पुढे यावे व याला दृष्टी द्यावी. तर मी तुमच्या तत्वज्ञानाला अनुसरेन तर तुम्ही माझे धर्म परिवर्तन कराल. त्या ठिकाणी जमलेले सर्वजण इतके शांत असलेले माझ्या कधी ऐकण्यात आले नाही. पाहिलं हे कोणीच करू शकला नाही. मी म्हणालो तुम्ही एवढे शांत का? त्याचे कारण एकच की तुम्हाला हे करता येत नाही व मलाही हे करता येत नाही. पण ज्या स्वर्गीय देवाने आपला पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याला मृतांमधून उठवले त्याचा मी सेवक आहे. त्यानेच मला दृष्टांत दिला की या माणसाला दृष्टी मिळणार आहे. पण तसे नसेल तर तुम्ही मला भारताबाहेर हकून देऊ शकाल. तसे असेल तर तुमच्यापैकी प्रत्येकाने येशू ख्रिस्ताला पत्करावे. मी विचारतो या माणसाला दृष्टी आली तर आपल्यापैकी किती जण ख्रिस्ताला आपले जीवन वाहण्यास तयार आहेत? तुम्ही तुमचे धर्मगुरू पाहिले, कुणीच पुढे येत नाही. तुम्ही म्हणता आमचा धर्म केवढा सर्वश्रेष्ठ आहे, मग कोणीतरी पुढे येऊन काहीतरी बोलण्यासाठी का धजत नाही? कोणीच येत नाही. तर मग येथे उभे असणाऱ्या लोकांना तुम्ही जर या आंधळ्याकडे पाहाल, इतक्यात एक डॉक्टर आले, त्याचे डोळे तपासले आणि त्याने मान हलवीत म्हटले होय हा खरंच आंधळा आहे. म्हणून मी म्हणालो खरोखरच हा आंधळाच आहे. पण जर देव याला दृष्टी देईल तर तुमच्यापैकी किती जण येशू ख्रिस्ताची सेवा करतील? आणि माझ्या पाण्यात समुद्रासारखे काळे हात वर झाले. आंधळ्याकडे पाहून मी म्हटले प्रभू येशू लोकांना कळू दे की तू देव आहेस. त्या माणसाने माझ्या गळ्याला मिठी मारली. त्या ठिकाणी मुंबईचा मेयर बसला होता, त्याने पण त्याच्या गळ्याभोवती मिठी मारली. इतरांसारखेच हा चांगले पाहू शकतो. हा काय प्रकार आहे? ही एक शक्ती आहे. देव तो देवच व सैतान तो सैतानच. सैतानावर तुमचा विश्वास नसेल पा, मी आरंभ करण्यापूर्वी माझी व त्याची रोज टक्कर होत असते. सैतान नाही असे मला सांगू नका, कारण मला त्याची जास्त माहिती आहे. त्याच्याशी मला रोज झुंज द्यावी लागते. म्हणूनच मला माहित आहे की सैतान आहेच आहे. तुमची त्याच्याशी गाठ पडली की आपल्याला प्रशिक्षण घ्यावेच लागेल. ज्ञान शास्त्रात नव्हे, शिक्षणात नव्हे, तर पवित्र आत्म्याकडूनच हे प्रशिक्षण असावे. देवाच्या त्याच्या वचनातील सामर्थ्याने हे प्रकट होते. तुमचा शत्रू कोण आहे हे जाणून घ्या. अरे बाप रे, तो किती दुष्ट व्यक्ती आहे. या विषयावर राहावे व त्यासाठी मी येथे उभे राहावे असे मला किती वाटत आहे. बायबल मध्ये जाऊन तुम्हाला एक मनुष्य दाखवावा की जो तेथे त्या ठिकाणी बसला आहे, या गोष्टीला सामोरा झाला आहे. सैतानाविरुद्ध केवढा हा स्पर्धात्मक मुकाबला. त्यांनी देवाच्या वचनाच्या शस्त्राचे केवढे संरक्षण घेतलं आहे. नोहाला याचा अनुभव होता. त्याला माहित होत की देवाने त्याला सांगितले की मोठा पाऊस पडणार. म्हणून विज्ञान व देवाचे वचन यांच्यात स्पर्धा सुरू झाली. विज्ञान म्हणाले हे घडणारच नाही, पण देव म्हणतो हे घडणारच. आमेन. हीच वस्तुस्थिती आजही आहे. हे घडणारच व हे घडतेच. दुष्टात्म्या आहेतच, पण त्या दुष्टात्म्यांना येशूने घालवून दिले. त्यानेच आपल्या मंडळीला असा अधिकार दिला, माझ्या नामात भूते काढा. त्याने एका देखण्या स्त्री मधून 7 भूते काढली. तो म्हणाला की अशुद्ध आत्मा माणसातून निघाला की तो वृक्षभूमीत चालतो, नंतर तो परत येतो व येताना आणखी 7 भूते घेऊन येतो. यावरून स्पष्ट समजते की मानव जेव्हा भूतांपासून मुक्त होतो तेव्हा त्याच्यातून काहीतरी जात असतो. शैतान बाहेर निघून गेलेला असतो. बाहेर गेला म्हणजे देव त्याला परत आत येण्याची मुभा देतो. यामुळेच शैतान अशुद्ध आत्मा गेला म्हणजे पवित्र आत्म्याला आत घ्यावे. एवढं करूनच थांबू नका. जर पश्चाताप न कराल व पापामध्ये चालत राहाल तर तुमची स्थिती पहिल्यापेक्षाही जास्त खराब होईल. ज्या स्थळात सैतानाने एकेकाळी बिराड केलं होतं ती जागा देवाच्या पवित्र आत्म्याने भरून काढा. त्यानंतर तुमच्यामध्ये देव व त्याच्या वचनाचे सामर्थ्य राहील व तुम्ही भूते काढू शकाल याची तुम्हाला स्पर्धा चालूच आहे. सायं प्रकाश चमकत आहे. देवाचा पवित्र आत्मा हजर आहे. आता थोडक्याच वेळात म्हणजे 3-4 मिनिटातच शिट्ट्या वाजतील व मध्यरात्र उगवेल. नंतर ही जागा सोडून आपापल्या घरी आपल्याला जावे लागेल. तेथे आपली बाहेरच्या जगाशी गाठ पडेल. आपण पूर्वीसारखे जाऊ नये. प्रभूच्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्यात आपण जाऊया. प्रभू येशू ख्रिस्ताचा ध्वज उंच करून त्याच्या नावाने बाहेर जाऊया. त्याच्या वचनाची दारी तलवार घेऊन त्या वचनावर विश्वास ठेवून शत्रूला तोंड देण्यासाठी ढाल व देवाची संपूर्ण शस्त्रसामग्री घेऊन आपण जाऊया. कारण शत्रूचे बळ दिवसेंदिवस वाढतच आहे. लोंढ्याप्रमाणे शत्रूचा हल्ला आला की देवाचा आत्मा त्याविरुद्ध उभा ठाकतो. आपण या सर्व गोष्टीच्या अंतापर्यंत गेलो आहोत म्हणूनच परमेश्वराची सर्व रहस्ये आपल्यामध्ये पूर्ण झालेली आहेत. आपण अधिक अधिक सामर्थ्याची अपेक्षा करीत आहोत. हे सामर्थ्य वर उचलून नेणारे आहे. यासाठी की आपली सर्वोच्च शक्तीची गाठ पडणार आहे. ही शक्तीच ख्रिस्ताच्या मंडळीला वर उचलणार आहे. ही शक्ती आपणाकडे असलीच पाहिजे. 1963 नव्या वर्षाला आव्हान देऊन आम्ही म्हणूया की आम्ही जिवंत देवाचे सेवक आहोत. प्राचीन काळातील शदरक मेशक व अबेदनेगो या आम्ही या जगाच्या भूतांपुढे नमणार नाही. जे काही आपण बोललो आहोत ते आपल्या बरोबर घेऊन जा. चला आपण युद्धाच्या रणांगणावर. मला वाटते आपण आज रात्री रणसिंगांचा ध्वनी ऐकत आहोत. हे ध्वनी असे आहेत की जे दाविदानी ऐकले. त्यावेळी तो तुतीच्या वृक्षाखाली बसला होता व एकाएकी शत्रूची रणधुमाळी उमटली. दाविदासाठी हा क्षण किती भयंकर असला पाहिजे. विश्रांती घेत पडला असताना त्याच्या पुढे काय हा समय आला असावा. कसे हलावे किंवा कुठून जावे हे त्याच त्यालाच कळत नव्हते. कारण त्याला माहीत होते की शत्रू पुढे संख्येने आम्ही फार कमी आहोत. पण अचानकपणे त्याने झुडपाच्या वरून जाणाऱ्या वाऱ्याचा आवाज ऐकला. त्याने जाणले की परमेश्वर त्याच्या अगोदरच पोहोचला होता आणि दावी लढाईस निघाला. गेल्या रात्रीच्या संदेशानंतर आज रात्री असाच काहीचा प्रकार मला भासत आहे. मी घनघोर अंधार प्रहरी पडलो आहे. असा अंधार माझ्या आयुष्यात मी कधी पाहिला नाही. दूतांना पाहिल्यानंतर यशया जसा मंदिरात होता अगदी त्याच्या सारखेच मला वाटत आहे. मी अशुद्ध ओठांचा आहे व मला अशुद्ध ओठ असलेल्या लोकांमध्येच मी वस्ती करत आहे. तरी ऐक, मला कसेही त्याला तोंड देणे भागच आहे. मी तुतीच्या झुडपातून येणाऱ्या ध्वनीची वाट पाहत आहे. शत्रू जिथे असेल तिथे मला शत्रूची गाठ घेणंच आहे. हे करण्यास प्रभूने मला सहाय्य करावे. मला वाटते की रात्रीचे 12:01 बाकी आहेत. लवकरच 1962 मागे पडेल. त्याला मागे पडू द्या. चला आपण सर्वजण आपल्या पायावर उभे राहूया. स्पर्धा चालूच आहे. हो, अगदी तुम्ही सर्वजण, पौल म्हणाला, मागील गोष्टींकडे दुर्लक्ष करा. गेल्या वर्षातील सर्व चुका मागे ठेवून मी माझ्या पाचारणाच्या मर्यादेच्या खुलेकडे धावत आहे. गेल्या वर्षात ज्या ज्या काही चुका मी केल्या त्याबद्दल मला क्षमा कर देवा, तू मला क्षमा कर. मंडळी, ख्रिस्ताची मंडळी, तुम्ही मला क्षमा करा. माझ्या सेवेमध्ये जे अपयश आले आहे त्याबद्दल देवा तू मला क्षमा कर. ख्रिस्ताच्या मंडळीनो, माझ्या सर्व चुकांची क्षमा करा. ख्रिस्त येशू मधील माझे जे पाचारण त्या मर्यादा खुणेकडे मी धावेन. उद्या काय होईल कोण जाणे, पण 1963 मध्ये काय घडणार आहे हे मला ठाऊक आहे. चला आपण देवासाठी हात वर करूया व आपापल्या मार्गाने प्रार्थना करूया. आपण पापांची कबुली देत असता देवाने पुढील वर्षात सहाय्य करावे म्हणून त्याच्याकडे मागूया. स्वर्गीय पित्या, आम्ही इथे उभे असताना आमच्या हृदयातील पुष्कळ विचार येऊन ते विरून जात आहेत. गेल्या वर्षातील आमच्या चुकांबाबत हे विचार आहेत. 1962 वर्ष संपून 1963 वर्ष जन्म घेत आहे अशा समयी हे प्रभू आम्ही तुझ्याकडे येत आहोत. जीवनाच्या शिडीवर आम्हाला एक पायरी चढू दे, जेथे आम्हाला येशू व त्याच्या योजना दिसतील. जुने वर्ष संपून नवीन वर्षाचे आगमन होत असतात हे प्रभू सर्वांना प्रार्थनेमध्ये ठेव. जुन्या मानवाचे पाप व अविश्वास आमच्या मनातून नष्ट होऊ दे. 1963 च्या आरंभी नवीन जन्म एखाद्या तुफान वादळासारखा वाऱ्यासारखा होऊ दे. या नवीन जन्माने आमचे सर्वस्व भरावे व ख्रिस्तामध्ये आम्ही नवीन उत्पत्ती असे व्हावे. आम्हाला योग्य असे सेवक बनव. आमच्या भूतकाळाची क्षमा कर व आमच्या भविष्यावर आशीर्वाद पाठव. हे प्रभू यहोवा, तुझ्या बलवान हस्ताने आम्हाला चालव. येथे असलेल्या सर्वकांवर आपला आशीर्वाद पाठव. सर्वसामान्य जनांना आशीर्वाद दे. सर्व उपस्थितांना आशीर्वाद दे. हे प्रभू तू आमच्या बरोबर राहा. आम्ही तुझे सेवक आहोत. या 1963 नवीन वर्षात आम्ही आपले सर्वस्व तुला वाहतो. या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याला आमच्या जीवनात आम्ही सर्वोच्च स्थान द्यावे. प्रभू आम्हाला सहाय्य कर, आमची क्षमा कर व आम्हाला सहाय्य कर अशी आम्ही प्रार्थना करतो. बलवान मानव तयार कर, विश्वासाचे सामर्थ्यवान लढवय्ये तयार कर. प्रभू नवीन वर्षाचा आरंभ या मानाने त्या खडकाखाली खडकाने होऊ दे. तशाने आम्हाला देवाची योजना किंवा कार्यक्रम दिसून येईल. आयुष्यातील मोठ्या मोठ्या अनुभवापुढे आम्ही सन्मानाने मानाखाली घालाव्यात. आमचा मुकुट जो येशू ख्रिस्त तो आम्हा सर्वांवर असू दे. त्याचे महान व पवित्र आशीर्वाद आम्हावर असू दे. पवित्र आत्म्याचा अग्नी आम्हावर येव. आमच्यामधून पुनरुत्थानाचे सामर्थ्य प्रकट हो. हे देवा, आज मध्यरात्री आम्ही तुझे उपकार मानतो. आम्ही तुझे आहोत प्रभू. आम्ही आपले सर्वस्व तुला वाहतो. मी पैल फिरायला जात आहे. कुठे व कसा किंवा काय करण्यासाठी आहे हे मला माहीत नाही. माझी सर्व भेस्त तुझ्यावर आहे. सर्वसमर्थ देवा मला मार्गदर्शन कर. या निरुपयोगी दासाला मार्ग दाखव. सर्वसमर्थ देव त्याच्या सन्मानासाठी व गौरवासाठी माझा उपयोग व्हावा असे हे पित्या तू घडवून आण. आमच्या प्रार्थनांचा स्वीकार कर. आमची सेवा आशीर्वादित कर व शारीरिक दृष्ट्या जे कष्टी व आजारी आहेत त्यांना बरं कर. आम्हाला देवाचे सेवक बनव. आम्ही चिखल आहोत व तू कुंभार आहेस. आम्ही सर्वांनी येशू ख्रिस्ताच्या शरीराचे म्हणजे मंडळीचे योग्य असे अवयव होण्यासाठी हे प्रभू तू आम्हाला तुझ्या इच्छेप्रमाणे आकार दे. कारण ही विनंती आम्ही येशूच्या नामात त्याच्या प्रीत्यर्थ व स्वार्थे प्रीत्यर्थ करीत आहोत. आमेन, आमेन.
Shikiri alamasai. Kura sharamasi kiri. Shikiri alamasai. my people, I would say unto thee that I am the one and only God, and beside me there is none other. I am the Lord of creation. I am the Word that became manifested unto thee. I am the Word that comes before thee even this night by the power of the Holy Ghost. Did I not say that I would come in like manner? Have I not fulfilled my word, every dot and every line? O my people, I say unto thee, look up, for thy redemption draweth nigh, and it is even at the gates. I say unto thee that if thou shalt continue to humble thyself and not lean unto thine own understanding, but follow me, that thou shalt truly be found in favor in my sight. I say unto thee that thou hast seen my glory before thee, and thou shalt continue to see my glory if thou shalt remain in the truth as thou hast heard it. I say unto thee that many strange things may happen in the days to come. May thy word be established in thy hearts. May it be written in thy life that thou shalt not turn to the right nor to the left, but keep thine eyes single unto me, for I am a jealous God, and the days are coming to an end when all truth shall be revealed unto thee, and thou shalt stand alone, and yet thou shalt yet be together. And I say unto thee that none shall go away, none shall be left desolate, none shall be left without a guide, none shall be left without truth, none shall be left without comfort, none shall be left without their God, for I am thy God, and I am in thy midst. I see my people, I have heard their afflictions, I hear their cries unto me, and I shall deliver thee, even as I delivered my people of old out of Egypt. I shall deliver thee, even as I have come in the fullness of my presence, even as I have come in great power and in revelation. I shall be with thee, stand fast, and move not, thus saith the Lord.
माझ्या देवा, तुला धन्यवाद. या नूतन वर्षाच्या उपदेशासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. यामुळे आशेने बाहेर पडत आहोत. ज्या लोकांना ही वचने समजत नाहीत अशांना ती सांगितली जात आहेत. या ज्ञानाने होणाऱ्या महासुखाबद्दल धन्यवाद. हा संदेश सत्य आहे व आम्ही त्याला धरून राहावे. तुझ्या वचनाला व तुला हे प्रभू कसे धरून राहावे हे आम्हाला समजले, म्हणून तसे करण्याची आम्ही पराकाष्ठा करू. अशा प्रकारे आम्ही प्रार्थना करावी असे ज्या प्रभूने आम्हाला शिकवले त्याच्या नामात आमचा स्वीकार कर. हे आमच्या स्वर्गीय पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येवो, तसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जशी आम्ही दुसऱ्यांच्या अपराधांची क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर वाईटापासून सोडीव, कारण की राज्य, सामर्थ्य व गौरव ही तुझीच आहे. प्रभू तुम्हाला आशीर्वाद देवो व तुमचे रक्षण करो. आता 1963 ची 5 मिनिटे लोटली आहेत. आता 12 बाजून 5 मिनिटे झाली, म्हणजे काहींना घरी जाण्याची वेळ झाली आहे. आता देव तुम्हाला आशीर्वाद देवो. तुमच्यापैकी ज्यांना प्रभू भोजनासाठी थांबायचं आहे त्यांच्या सहभागीतेने आम्हाला आनंद आहे. आम्ही त्यांचे स्वागतच करतो. हे प्रभू, भोजन बंदिस्त असे नाही, ख्रिस्ताच्या सहभागीतेमध्ये असणाऱ्या सर्व विश्वासियांसाठी हे आहे. तुम्ही या व आमच्या बरोबर सहभागिता घ्या. असे करण्याचे कारण एकच की आपण नूतन वर्षात पहिले पाऊल टाकताना यानेच आरंभ करावा. इस्रायल प्रजेने त्यांचा प्रवास सुरू करण्यापूर्वी कोकऱ्याचा वध केला व कडू वनस्पती खाल्ल्या. मी विचार केला की आज रात्री आपणही हे करावे, हे किती योग्य आहे. कोकरा वधला गेला आहे, तो सज्ज केला गेला, हे भोजन आहे व ही मध्यरात्र आहे. तुम्हाला माहित आहे की हाच समय आहे की ज्यावेळी ते हे खातात, म्हणून आपणही ते करूया. पुढील प्रवासाची तयारी करण्यासाठी ज्यांना थांबावेसे वाटते त्यांनी थांबावे. तुमच्या सहभागीतेचा आम्हाला आनंदच आहे. देव तुम्हाला आशीर्वाद देवो. जाणे असेल त्यांनी घरी जावे. आपली पुन्हा भेट होईपर्यंत देव तुम्हा बरोबर राहू. आमेन. इतरांनी बसून घ्यावे, म्हणजे आपण ठीक आहे महाशय. लोग घरी जात आहेत तोवर आपण थांबू व हे गीत पुन्हा एकदा गाऊया. सर्व काही शांत असावे कारण हा फारच गंभीर प्रसंग आहे. शास्त्रामध्ये जो भाग अत्यंत उत्तम आहे तो मी वाचून दाखवणार आहे. म्हणून आपण हे गीत पुन्हा एकदा गाऊया.
If there's anything wrong in your life, that person is here. That you wrong. Go to him now and make it up.
Until we meet, God.
Will the pianist come to the piano, please?
पुन्हा एकदा गाऊया. हा हा, किती सुंदर. सर्व काही शांत होईपर्यंत आपण हे गीत पुन्हा गाऊया. आम्हाला किती आनंद आहे की हे सत्य आम्हाला गवसलं. गाढ अंधार समय किंवा सूर्यप्रकाशामध्ये प्रभू आम्हाला सोडित नाही किंवा टाकूनही देत नाही. हे आमच्याकडे आहे म्हणून आम्ही किती आनंद करतो. आमचा खात्रीपूर्वक भरोसा आहे की प्रभू येशू ख्रिस्ताच्या नीतिमान रक्ताशिवाय दुसऱ्या कोणत्याही पायावर हा उभारलेला नाही. आमचा विश्वास जगिक कीर्तीवर नाही. आमचा विश्वास आहे, आम्ही आमचा भरोसा जगातील मधुर गोष्टीवर नाही तर आम्ही प्रभू येशूच्या नावावरच टेकून आहोत. पित्या, आम्ही किती उपकार मानावेत तुझे. आमच्यासाठी अगदी सर्वसामान्य अशा वस्तू तू दिल्या आहेस त्याची सहभागिता आम्ही घेण्याच्या तयारीत आहोत. त्यापैकी एक म्हणजे बाप्तिस्मा, दुसरे म्हणजे प्रभूभोजन व त्यानंतर पाय धुणे.
Oh God, we just enter in solemnly.
प्रभू हा कोकरा वलांगणाचा यज्ञपशु आहे. या विश्वासाने आम्ही यामध्ये गांभीर्याने जात आहोत. तुझ्या संतानाच्या पुढे ठेवलेला हा सर्वात दुर्गम व महान प्रवास आहे. बळीचा बकरा घेण्यापूर्वी घराच्या दारावर प्रथम रक्त लावले पाहिजे. प्रभू परमेश्वरा, आमच्या हृदयाची झडती घे. त्या ठिकाणी हे प्रभू रक्त आहे का? जर नसेल तर आम्ही प्रार्थना करतो की ते रक्त तू आता लाव. पापे घेऊन जाऊन त्यांच्या पापावर आच्छादन घाल, म्हणजे हे प्रभू त्यांची जगातील पापांपासून हरकत होईल. यासाठी की आम्ही आमच्या पित्याला पवित्र व स्वीकारणीय असे सादर व्हावे. यासाठी आम्ही कोकऱ्याचे शरीर व रक्त देण्यासाठी येत आहोत. जो कोकरा देवाचा पुत्र आहे व आमचा तरणारा आहे. आम्ही हे वाचत असताना आमची झडती घे हे प्रभू, तुझे से असं करून घे. कारण आम्ही हे कोकरा जो येशू ख्रिस्त त्याच्या नामाने मागत आहोत. आमेन.
In the book of Corinthians, the 11th chapter,
करिंथ कराच्या 11व्या अध्यायामधून काही वचने मी वाचू इच्छितो. 23व्या वचनापासून आपण वाचूया. पौल करिंथ मधील चर्चशी बोलत आहे. जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हाला सांगितले आहे. ज्या रात्री प्रभू येशूला धरून देण्यात आले त्या रात्री त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली आणि म्हटले, घ्या व खा, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी मोडले जात आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा. मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले. परंतु त्याने जेव्हा भोजन घेतले, मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले, तो म्हणाला, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता व जितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा, कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता, तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करता. यास्तव जो कोणी अयोग्य प्रकारे ही भाकर खाईल अथवा प्रभूचा प्याला पिईल तो प्रभूचे शरीर व रक्त या संबंधाने दोषी ठरेल. म्हणून माणसाने आत्मपरीक्षण करावे व मगच त्या भाकरीतून खावे व प्याल्यातून पावे. कारण शरीराचे मर्म ओळखल्याशिवाय जो खातो व जो पितो तो खाण्याने व पिण्याने आपणावर दंड ओढून घेतो. तुम्हामध्ये पुष्कळ जण दुर्बळ व आजारी आहेत व बरेच निद्रेत आहेत. त्याचे कारण हेच, आपण आपला न्यायनिवाडा केला असता तर आपणावर दंड ओढवला नसता. ज्या अर्थी आपल्यावर दंड ओढवला आहे त्या अर्थी आपल्याला प्रभूकडून शिक्षा होत आहे. या हेतूने की जगाच्या बरोबर आपल्याला दंडाज्ञा होऊ नये. यास्तव बंधूंना, तुम्ही भोजनास एकत्र बसता किंवा जमता तेव्हा एकमेकांची वाट पहा. कोणी भुकेला असेल तर त्याने घरी खावे, अशा हेतूने की जगाबरोबर आपल्याला दंडाज्ञा होऊ नये. बाकीच्या गोष्टींची व्यवस्था मी आल्यावर लावून देईन. या गंभीर समयाचा मी विचार करीत असता असे लिहिले आहे की हे प्रभूभोजन प्रथम दिले गेले आणि नंतर पाय धुण्याचा विधी. आपल्याकडे पाणी नसल्याने हा विधी आज रात्री गाळावा लागेल. पाणी तोडण्यात आलेले आहे. आज आमच्या लॉजमध्ये सुद्धा काही सवलती मिळणार नाहीत. आज रात्री आम्हाला या सोयी उपलब्ध व्हाव्यात म्हणून त्यांना बराच खटाटोप करावा लागेल व काही गोष्टींना फाटाही द्यावा लागेल. त्यांना जे करावे लागेल तेच आपण करूया. मला वाटते लुकाने म्हटले, त्यांनी गीत गायले व ते बाहेर गेले. पण याचा अर्थ काय हे तुम्हाला माहीत आहे का? तुम्हाला माहीत आहे का की आरंभी जेव्हा ही व्यवस्था इस्रायलमध्ये होती व तेही मिसर देशात, ते वचनदत्त प्रदेशाच्या मार्गावर होते. आज रात्री आपल्यालाही तसेच वाटत आहे. आपणही वचनदत्त प्रदेशाच्या मार्गावर आहोत. प्रवास आहे. जेव्हा मृत्यूचा दूत आला तेव्हा त्यांना एक चिन्ह होते, दरवाजावर रक्त असलेच पाहिजे, अन्यथा ज्येष्ठ पुत्र किंवा ज्येष्ठ मूल घरामध्ये मरेल. हा विचार असा होता व त्याचा खरा अर्थ हा की प्रथम रक्त लावणे. पौलाने हे इथे कसे ठेवले हे आपल्या दृष्टीमध्ये आलं का? जर कोणी अयोग्यपणे खातील पितील तर ते नाश ओढून घेतील, कारण प्रभूच्या शरीराचे मर्म ते समजून घेत नाहीत. याचाही अर्थ हाच आहे, अयोग्य प्रकारे प्रभू वचन घेणाऱ्यावर मृत्यू, आध्यात्मिक मृत्यू हा टांगलेलाच असतो. याचा अर्थ हाच की मद्यपान, मौज मजा, चैनबाजी वगैरे जगिक जीवन आठवडाभर टाळायचे व प्रभूच्या मेजावर यायचे. आपण तसं करू नये. चला आपण आपली हृदये व आपले हात स्वच्छ करूया व आपली मने कुविचारापासून शुद्ध राखूया, ज्यामुळे आपण प्रभूच्या मेजाजवळ भीत भीत आणि पावित्र्याने येऊ शकू. कारण आपण स्वतःला जो आपला यज्ञबली व जो एकमेव तारणारा आहे त्याच्याशी जोडत आहोत. आज रात्री आपली पद्धत अशी राहील की एक बंधू म्हणजे ब्रदर झाबेल. मला वाटते की ब्रदर झाबेलने होय तुम्हीच प्रथम मंचावर यावे, म्हणजे काही लोक येथील पहिली रांग तयार करतील. आता ब्रदर झाबेल तुम्हाला मार्गदर्शन करतील. आपण मेजावर आशीर्वाद मागितल्यावर ब्रदर झाबेल तसे करतील. ही भाकर कोणा ख्रिस्ती इस्माने बनवलेली आहे व ती बेखमीर भाकर आहे. पहा, या भाकरीचा तुकडा मुखात ठेवला की ती खरोखरच खरखरीत व कडवट लागते. तिला सुरकुत्या पापुद्री असून तिचे तुकडे केले जात आहेत. प्रभू येशूचे ते मोडलेले तुटलेले शरीरच. याचा विचार सुद्धा मनामध्ये आला की माझ्या हृदयाचा एक ठोका जणू बंदच पडला. त्याच्यावर प्रहार झाले, त्याचे शरीर छिन्न विछिन्न झाले. देवाचा निरपराध पुत्र तो. हे सर्व का व कशासाठी हे माहित आहे का? कारण मी दोषी होतो, तो माझ्यासाठी पापी झाला. कारण हेच की त्याच्या अर्पणाने मी त्याच्यासारखा देवाचा पुत्र व्हावे. आहा, काय हे अर्पण! आहा, काय अर्पण हे! आपण माना खाली लवूया. आज रात्री ही लहानशी तबकली माझ्या हाती मी धरीत आहे. ही भाकर आमच्या प्रभूच्या मोडलेल्या, तुटलेल्या, जखमी व ताडण केलेल्या शरीराचे प्रतीक आहे. त्या संदेष्ट्याने आरवी मारून म्हटले ना, तो आमच्या पातकामुळे घायल झाला, आमच्या दुष्कर्मांमुळे ठेसला गेला. आम्हा शांती देणारी अशी शिक्षा त्यास झाली व त्याला बसलेल्या फटक्यांमुळे आम्हाला आरोग्य प्राप्त झाले. आम्ही याचे स्मरण कसं करावं? आज रात्री त्या अर्पणाला मी स्वतःला बांधून घेत आहे आणि हा श्रोतृवर्गही आज तसेच करीत आहे. तो अर्पणाला बांधून घेत आहे. ही भाकर आम्ही मुखात ठेवत असताना हे प्रभू, आम्ही आमच्या प्रभू त्याचे मरण, त्याला बसलेल्या फटक्यांचे व ज्या सर्वातून तो पार पडला त्याचे स्मरण करावं. परमेश्वरा, आम्ही अपात्र लोक आहोत. अशा पवित्र वस्तूंसाठी आम्ही योग्य नाही. म्हणून हे प्रभू, तुझे पावित्र्य, तुझी समक्षता व तुझे रक्त आमच्या हृदयाना शुचिरभूत करो. हे सेवन करीत असताना आम्ही त्याची सतत अहोरात्र व आयुष्यभर सेवा करावी असे घडू दे. आताही भाकर तुझ्या निर्धारित उपयोगासाठी शुद्ध कर. आम्ही येशूच्या नामाने मागतो. आमेन. माझ्या हातामध्ये घेत असता मी 33 वर्षे तुझी सेवा केली, तरीही माझी मला अजूनही लाजच वाटते. मला सहज विचार येतो, प्रभूच्या प्रत्यक्ष रक्ताचे 2 थेंब जरी माझ्या हातात असते तर मी काय केलं असतं? तुझ्या दृष्टीने पाहिले तर याहीपेक्षा श्रेष्ठ गोष्ट म्हणजे त्या रक्ताने विकत घेतलेली त्याची मंडळी आहे. म्हणून ज्यावेळी मी हा द्राक्षरसाचा प्याला माझ्या हातात धरीत आहे त्यावेळी हा विचार माझ्या मनामध्ये येत आहे. तुम्हा सांगतो की देवाचे राज्य येईपर्यंत द्राक्षवेलेचा उपज मी यापुढे पिणारच नाही.
Then notice the Lord suffered.
हे नीट पहा, पापाचे युद्ध संपल्यानंतर आपण पलीकडे गेल्यावर प्रथम जर कोणती गोष्ट करणार असो तर आपण प्रभुभोजन घेणार आहोत. राक्षसावर आशीर्वाद मागत असता आपण मस्तके लावूया. हे आमच्या स्वर्गीय पित्या, हा द्राक्षरस मी हातात धरीत असता मी हा विचार करतो की हे येशूच्या रक्ताचे प्रतीक आहे. त्या वाहणाऱ्या रक्ताने माझी पापे कशी साफ धुवून निघाली, ती विस्मरणाच्या सागरात टाकली गेली, पुन्हा त्यांचे स्मरण म्हणून नाहीत. मी लहान असताना रुग्णालयात मृत्यूशयेवर पडलो असता याच रक्ताने मला तारण केले. हे देवा, मी किती उपकार मानू तुझे. या लोकांना कॅलव्हरीकडे घेऊन घराचा रस्ता दाखवण्यासाठी मला पवित्र आत्म्याकडून असा ताबा दे. हे पित्या, तुला धन्यवाद. आणि आता या द्राक्षरसाच्या नियोजित उपयोगासाठी हा प्याला शुद्ध कर. येथे जमलेल्या प्रत्येक व्यक्तीस आयुष्याचे मार्गक्रमण करीत असताना आत्मिक व शारीरिक बळ मिळावे असे तू ध्येयने कर. कारण हे आम्ही येशूच्या नामाने मागतो. आमेन. येथे उभे राहून कुटुंबामागे कुटुंब पुढे सरसावत असताना सहज विचार आला की एक दिवस हे असेच घडेल. कुटुंबामागून कुटुंबे, प्रतिष्ठेमागून प्रतिष्ठितपणा, गटामागून गट आणि एका मागून एक. जेव्हा प्रभूला आम्ही भेटू तो प्रसंग कसा असावा. या पृथ्वीवरील हे मानव प्राणी ज्यांनी विश्वास ठेवला त्यावरच भरोसा ठेवला त्या सर्वांचे एक दिवस पुनर्मिलन होणार आहे. ती आश्चर्यजनक ते असेल नाही का. पाय धुण्याच्या विधी आज आपल्याला सोडावा लागेल. ही व्यवस्था अजून उपलब्ध नाही पण लवकरच सर्व काही उपलब्ध होईल असे मला वाटते. नवीन मंदिराचे काम शीघ्र गतीने व उत्तम रीतीने चालू आहे. मला वाटते वर्षाच्या पहिल्या दिवशी पहिल्या समयी प्रभुभोजन घेणे फारच उचित आहे. आता शहराच्या बाहेर लांब राहणाऱ्यांना तेव्हा उद्या परत जाताना जपून जा, परमेश्वर तुम्हा बरोबर राहो. शहरात राहणाऱ्यांना देव तुम्हा बरोबर राहो व तुम्हाला सहाय्य करो. आता देवाची इच्छा असल्यास पुढील सभेसाठी मला एरिझोनाला जावे लागेल आणि देवाची इच्छा असेल तर वचन दिल्याप्रमाणे मी 7 शिक्क्यावर संदेश देण्यासाठी परत आपल्याकडे येईन. मला निश्चितच तुमची प्रार्थना हवी आहे. मला तुमची फारच गरज आहे. माझ्यासाठी प्रार्थना करण्यास विसरू नका. तुमचे सर्व बाबतीत कल्याण होवो. आपण हजर राहून मी सांगितलेली सुवार्ता ऐकली याबद्दल मला तुमचे कौतुक करावं असं वाटतं. माझा विश्वास आहे की आता आपण काहीतरी बदल घडवून आणणार आहोत. मी तुमच्या सहानुभूतीबद्दल तुमचे आभार मानतो. माझ्यासारख्या साधारण माणसाकडून मिळणारा देवाचा शब्द ऐकण्यासाठी आपण मैलाच्या मैलावरून इथे आलेले आहात. एवढ्यासाठीच आपण आला असे नाही, फक्त माझ्यासाठी नाही, कारण तुम्हाला देण्यासाठी मजकडे काय असणार. तरीही तुम्ही आलात. मी एक अशिक्षित माणूस, माझ्यात काहीच आकर्षण नाही, माझ्यामध्ये काहीच नाही. मी हजारो मैलावरून येऊन रात्री 2 वाजता सुद्धा ताटकळत बसलेले लोक पाहतो. माझ्यामध्ये काही आहे असं नाही. हे सर्व ख्रिस्तासाठी आहे. तुमची ख्रिस्तावर प्रीती आहे म्हणून मला किती आनंद वाटत. मी सुद्धा त्याच्यावर प्रीती करतो. आपण सर्वजण मिळून त्याच्यावर प्रीती करतो. आपण त्याच्यावर प्रीती करतो म्हणून आपण कधीही विभक्त होऊ शकत नाही. जसा समय जात आहे तस तसे आपण अल्पकाळ दूर होऊ पण पुन्हा एकत्र येऊ. अशा स्थळी लोकांना घेऊन जावे एवढीच माझी महत्वाकांक्षा आहे. नूतन वर्षारंभी नूतन वर्ष सुखाचे जावो एवढेच मी म्हणू इच्छित नाही. पण मी म्हणावं परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देवो. तो आशीर्वाद देतोच. येणाऱ्या नवीन वर्षात याचीच आम्हाला गरज आहे. मला भरोसा आहे की हे तो करेलच. पुढील वर्षी आपण याचा प्रयत्न करणार आहोत. अर्थात प्रभूने आपल्याला ठेवले तर गेल्या वर्षीपेक्षा यंदा मी जास्त उत्तम पालक बनेन अशी मला आशा आहे. आशा आहे मला की मी ख्रिस्ताचा जास्त चांगला सेवक बनावं. प्रभूकडून मिळालेला संदेश जसाचा तसा आणण्यासाठी मी त्याच्या जास्त व जवळ व जास्त सत्याने येण्याचा प्रयत्न करेन. प्रभूने जे दिले त्यातील काहीही न वगळता त्याने दिलेले सर्वोत्तम असे मी तुमच्याकडे आणेन. कसे करावे हे जितके मला माहीत आहे तितकेच मी करेन. तुम्हालाही तसेच वाटत असावे असं मला माहीत आहे. तुम्हालाही तसे वाटत असेल तर आपण सर्वजण मिळून एकत्र कार्य करूया. कारण संधी प्रकाश हा अंधुक बनत आहे व सूर्य मावळत आहे. पृथ्वी थंड होत आहे हे आपण जाणतो. आत्मिकरित्या म्हणायचं तर मंडळी थंडावत आहे व संजीवन संपुष्टात आलं आहे. पुढे काय होणार हे जरी आपणास माहीत नाही तरी जे काही होईल त्यासाठी आपण देवावर भरोसा ठेवूया. आपण कधी कधी या चर्चसाठी जगातील एक महान पालक आहे याची मी आठवण करू इच्छितो. आर्मन नेव्हिल हा एक देवभेरू व उत्तम ग्रस्त आहे. माझ्या गैरहजेरीत ब्रदर नेव्हिलकडे सर्व सूत्रे असतात. जणू काही ती माझ्याकडेच असावीत अशी विश्वस्त सेवक वगैरेंनी ज्याच्या त्याच्या स्थानी असावे. हे आपले प्रमुख कार्यालय आहे. येथे अगदी येथेच आपण राहत आहोत. बिली पॉल येथे मज्जळ नसणार. फक्त या सभेसाठी तो लवकरच येथे येईल. सर्व कार्यक्रम व्यवस्था वगैरे जे येथे आहे ते तसेच चालू राहील. मी दुसरीकडे जात आहे याचा अर्थ असा नव्हे की मी तुम्हाला सोडून जात आहे. तुम्ही समजून घ्या की बाहेर जाणे हा मला मिळालेला दृष्टांत आहे. याचा अर्थ माझा मलाच कळत नाही. माझी खात्री व विश्वास आहे की हे सर्व समग्र चर्चच्या हिताचं आहे. आपण प्रभूच्या नेतृत्वाखाली चालू तर हे आपल्या सर्वांच्या हिताचे आहे. कसे करावे याबाबत आम्हाला एवढेच कळते. हे वाटतं तितकं मला सोपं नाही. पूर्वी मला एकदा असेच चर्च पासून दूर जावे लागलेले असता मला आठवते. तुमच्यापैकी काही जुन्या लोकांना आठवत असेल. मला अगदी अशक्य झालं होतं. मला लोक आवडतात. मी लहान होतो कोवळ्या बाळक होतो. कोणीही माझ्यावर प्रेम केलं नाही. कुणालाच काही वाटत नव्हते. जेव्हा माझ्यावर प्रेम करणारे माणूस भेटले की मला वाटतं त्याच्यासाठी मी प्राण द्यावा. यामुळे कुणीतरी माझ्यावर प्रेम करते म्हणून माझी काळजी घेतली जाते. झाडाच्या बुंधावर चढत होतो. मी माझा हुक निसटला व गाठ तर फार उंच होती. माझ्या टाचेने मी त्यावर प्रहार केला. मी मागे वळलो व 15 फुटावरून पडल्याने माझा हात दुखावला. एक बाई मोठ्याने किंचाळली आणि जणू स्वतःलाच थोपटले. ही स्त्री मला नेहमीच आवडायची कारण तिला माझी काळजी होती. ती म्हणजे कोणीतरी काळजी घेणारी होती. मला नेहमीच वाटायचं जे माझी काळजी घेतात त्यांच्यावर मी प्रेम करावे. काही वर्षांपूर्वी मी येथे बसून मागील गोष्टी आठवत होतो. देवाने मायासाठी जे काही केलं त्याबद्दल मी त्याची खरोखर प्रशंसा करतो. तुमच्या प्रेमाबद्दल व सहभागितेबद्दल मी तुमचे आभार मानतो. मी तुम्हाला अयोग्य मार्गदर्शन कधीच करणार नाही. माझ्याकडे जे सर्वोच्च ज्ञान आहे त्याद्वारे हा नेहमीच रास्त मार्ग असेल. माझा इतिहास आठवा. मी माझ्या स्वतः संबंधाने काहीच बोललो नाही. पहा ते नेहमीच येशू ख्रिस्ताविषयी होते. मला शक्य तितके मी देवाच्या वचनाला घट्ट धरून राहिलो यासाठी की मी तुम्हाला मार्गदर्शन करून या स्थळी आणावे. आता ब्रदर नेव्हिलच्या हातामध्ये मी तुम्हाला सोपवतो. देवाच्या हातात आणि नंतर ब्रदर नेव्हिलच्या काळजी वाहक हातामध्ये. मी ही सभा संपून तुमच्याकडे परत येईपर्यंत हा बंधूच तुमचा पालक राहील व तुमच्या वारशावर लक्ष ठेवण्यासाठी तो असेल. तोवर मी तुम्हाकडे काहीतरी देवाकडील महान प्रकटीकरण आणू शकावे असा माझा भरोसा आहे. त्यामुळे सर्वांचे हृदय उत्तेजित होऊन तुम्ही देवाच्या मंडळीचे गौरव कराल. आपण नेहमीच प्रभूभोजन घेत असतो. मी आणखी काही न बोलावे, तुम्हाला माझ्या भावना ठाऊक आहेत. चला आताच आपण हे गीत गाऊया. हे कॅलवरीच्या कोकऱ्या, माझा विश्वास तुझ्याकडे पाहत आहे. आपण उभे राहून एक गीत गात असताना एकमेकांशी हस्तांदोलन करून म्हणूया, देव तुम्हाला आशीर्वाद देवो.
My faith looks up to thee. How can I
Let's raise our hands to him.
My faith looks up to thee, thou Lamb of Calvary, Savior divine. Now hear me while I pray.
Sing till we meet again. Everybody now, if you're...
Till we meet, till we meet, till we meet, and Jesus be.
आपण माना खाली घालूया. ब्रदर नेव्हिल, आपण आम्हाला प्रार्थनेने निरोप द्याल का? देव तुम्हाला आशीर्वाद देवो.